आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार। बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार। राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण। गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या 24 तासात 65 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू। आणि जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन। नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी 8 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल। महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली। विमानतळाला 30 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे। निवडणूक आयोग आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत। निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होईल। 243 सदस्यांचा समावेश असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या 22 नोव्हेंबरला समाप्त होत आहे। बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सर्वंकष विचार केला जाईल, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं होतं। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 21 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा निधी हस्तांतरित केला। 2100 कोटी रुपयांचं हे हस्तांतरण म्हणजे या योजनेचा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 26 सप्टेंबरला या योजनेचं उद्घाटन केलं होतं। महिला वर्गात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये बिहारमधल्या 1,10,00,000 महिलांची निवड झाली आहे। नितीश कुमार यांनी आज पाटणा मेट्रो रेल्वे सेवेचं उद्घाटन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी 2019 केली होती। पहिल्या टप्प्यातल्या या मेट्रो मार्गावर उद्यापासून प्रवासी सेवा सुरू होईल। प्रत्येक गाडीला 3 डबे असून ती एका फेरीत 900 प्रवासी वाहून नेईल। वस्तू आणि सेवा परिषदेनं GST कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत। नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। आज आपण जाणून घेणार आहोत GST सुधारणेमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल।
नव्या कर रचनेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे। राज्यात साखर कारखाने, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय, हातमाग उद्योग यासारखे अनेक लघु आणि मध्यम उद्योग आहेत। GST सुधारणेमुळे या सर्व क्षेत्रातील वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होणार आहे, त्यामुळे वस्तूंच्या किमतीही कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल। तसंच शेतकरी, कारागीर, कामगार आणि व्यावसायिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे। परिणामी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास यामुळे मदत मिळणार आहे। प्रक्रिया केलेल्या साखर आणि अन्न पदार्थांवरील GST कमी झाल्यामुळे त्यांचे दर 6-7% कमी झाले आहेत। जवळपास 50 लाख शेतकरी आणि 2 लाख कामगारांना याचा फायदा मिळणार आहे। प्रक्रिया केलेल्या आणि परीक्षण केलेल्या माशांवरचा GST 5% झाला आहे, याचा लाभ 2 लाख मच्छीमारांना होणार आहे। कापड, चामडे, पैठणी आणि वारली कलाकृतीवरच्या GST सवलतीमुळे 1 लाखापेक्षा जास्त कामगार आणि कारागिरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे। वाहन उद्योग, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, विमा या सर्व क्षेत्रांमध्ये GST सुधारणा झाल्यामुळे लाखो लोकांना लाभ होणार असून त्यांचं जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे। त्यामुळे GST सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळेल यात शंका नाही।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे 2022-23 वर्षासाठीचे माय भारत पुरस्कार वितरित केले। सेवा योजनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी तसंच NSS युनिट्सना उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात। केंद्रीय युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय हेही यावेळी उपस्थित होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या 24 तासात 65 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 153 जण जखमी झाले आहेत। इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत 67,139 जणांचा मृत्यू झाला असून 1,70,000 जण जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीनं 460 जणांनी प्राण गमावल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा सुरू असतानाही गेल्या 48 तासात इस्रायलनं 130 अधिक हवाई हल्ले केल्याचं वृत्त आहे. राजस्थानातल्या जयपूरमधल्या SMS रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जयपूर इथल्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या ICU काल रात्री उशिरा लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 2 दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत कतार यांच्या दरम्यानची व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचे महत्व अधोरेखित होणार असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कतारमध्ये व्यावसायिक, सनदी लेखापाल संघटना, उद्योग परिषद, उद्योग सदस्य आणि भारतीय समुदायाशी गोयल संवाद साधतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या 9 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशातील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या भेटीमध्ये 3 करार होण्याची अपेक्षा असून ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत होण्याची अपेक्षा असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्ली इथं करणार आहेत. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं संरक्षण मंत्रालय आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश यांच्यात समन्वय साधणं या परिषदेचं उद्दिष्ट आहे. याप्रसंगी संरक्षण मंत्री एक्झिम पोर्टलचं उद्घाटन करतील. लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून 1 आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुंग यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांनी हा आदेश दिला. लडाखमध्ये हिंसक आंदोलनं झाल्यानंतर सोनम वांगचुंग यांना 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे. पुढची सुनावणी येत्या 14 ऑक्टोबरला होईल. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. क्रांती गौड सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय असून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या 9 तारखेला विशाखापट्टणम इथं होणार आहे. पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानला आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, झारखंड, ओदिशा, तेलंगणा, केरळ, कर्नाटक इथं जोरदार वाऱ्यासह वीज चमकण्याची आणि ढग गडगडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात ईशान्येकडची राज्य, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या 24 तासात 65 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू आणि जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी 6 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.